93.5 Red FM वर 9:29 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे 1 जुलै. या तारखेचा मुहूर्त साधून नाशिकमधली काही दिग्गज मंडळी एक सुंदर ऍक्टिव्हिटी करताय. मी तुम्हाला जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं, आनंद कानन असं या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे. नाशिकमधले कितीतरी रेप्युटेड डॉक्टर्स, टीचर्स, बिझनेस पर्सनॅलिटीज स्वतःचं काम सांभाळून त्यांनी ही ऍक्टिव्हिटी हाती घेतली आहे. त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं की आम्हाला काही झाडं लावायची आहेत, त्यामुळे आम्हाला एक टेकडी दत्तक द्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ही गोष्ट सुचवली की बाबांनो, एक टेकडी आम्ही तुम्हाला देतो, तिकडे तुम्ही श्रमदान करा, श्रमदानातून खड्ड्यांची निर्मिती करा आणि 1 तारखेला तुम्ही तिकडे वृक्षारोपण करा. ही प्रोसेस हातात घेतल्यानंतर एक टेकडी त्यांना दत्तक मिळाली आणि त्यांनी तिकडे श्रमदानाला सुरुवात केली. 8 तारखेला त्या टेकडीवर 5000 खड्डे बनवले गेले आहेत. 5000 खड्डे बनवले गेले आहेत आणि ह्या 5000 खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणापासून त्या वृक्षांच्या संवर्धनाचं काम उद्यापासून सुरू होणार आहे. या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला पाहिल्यानंतर मलाही पर्सनल लेवलला ही गोष्ट जाणवली की बाबा रे, खऱ्या अर्थानं खूप मोठं काम होतं आहे. काही रेप्युटेड पर्सनॅलिटी स्वतःचं काम सांभाळून सोशल इनिशिएटिव्ह घेत आहेत, त्यामुळे उद्याचा आपला जो मॉर्निंग नंबर वन असणार आहे तो मी सुद्धा त्या लोकांसोबत त्या टेकडीवर जाणार आहे आणि तिकडे काय काय चाललेलं आहे हे लाईव्ह तिकडनं शो होस्ट करून तुम्हाला इकडं ऐकवणार आहे. जी मंडळी उद्या माझ्यासोबत येण्यास उत्सुक असतील त्यांनी जरा 6601935 कॉल करायचा आहे आणि शेअर करायच्या तुमच्या भावभावना. एक कुडी फ्रॉम मुडता पंजाब. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.